विविध भारती पुणे विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातल्या चारही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. 4 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सर्व चारही मतदारसंघांचे निकाल जाहीर होतील अशी आशा जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयानं सुनावली आहे. आज या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या रक्तनमुन्यांची अदलाबदल करण्यासाठी ससून रुग्णालयात 1 महिला आणि 2 वयस्क व्यक्तींचे नमुने घेण्यात आल्याचं वैद्यकीय शिक्षण विभागाच्या चौकशी समितीच्या अहवालात म्हटल्याचं हिंदुस्तान समाचारनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ यल्लप्पा जाधव यांच्यावरही समितीनं ठपका ठेवला आहे. समितीनं राज्य सरकारला त्यांचा चौकशी अहवाल सादर केला आहे. बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. डॉ म्हस्के बारामतीतल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. ससूनचे माजी अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर म्हस्के यांच्याकडे काल हा कार्यभार सोपवण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदाचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळीवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. पालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांना नुकतंच राज्य सरकारनं निलंबित केलं आहे. दरम्यान डॉ पवार यांचं निलंबन मागे घ्यावं अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी केली आहे. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचं डॉ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरवसे यांनी ही मागणी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज 299वी जयंती आहे. त्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं. यावेळी कुलगुरू प्रकुलगुरू प्रभारी कुलसचिव उपस्थित होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या वतीनं अहिल्याबाईंवरील एका इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. तर पुणे महापालिकेतही अहिल्याबाईंच्या छायाचित्रास महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पिंपरी चिंचवडमध्येही पिंपरी इथल्या मुख्य प्रशासकीय भवनातल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस तसंच मोरवाडी पिंपरी आणि सांगली इथल्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तंबाखूचा समावेश अंमली पदार्थांमध्ये करावा आणि त्याच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ कल्याण गंगवाल यांनी आज पत्राद्वारे केली. 31 मे हा तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर गंगवाल यांनी सरकारकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. म्हाडाच्या पुणे विभागानं 4877 घरांसाठी सोडतीसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ दिली आहे. नागरिकांना 6 जून पर्यंत सोडतीसाठी अर्ज करता येतील. निवडणुकीच्या जबाबदाऱ्यांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांची कागदपत्रं विलंबानं मिळत असल्यानं हा बदल करण्यात आला आहे. अर्जासाठी ही अंतिम मुदतवाढ असल्याचं म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितलं. पुणे शहरातल्या अनेक भागात हॉटेल रेस्टॉरंट बारच्या अनधिकृत बांधकामावर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तात्पुरत्या उभारलेल्या शेडवर देखील ही कारवाई केली असल्यानं हॉटेल चालक धास्तावले आहेत. पुण्यातल्या रहदारीला कंटाळून हिंजवडी आयटी पार्कमधून 37 कंपन्या पुण्यातून राज्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि महापालिकेनं या भागातल्या वाहतूक कोंडीवर युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. अजूनही काही कंपन्या पुण्याबाहेर स्थलांतरित होण्याचा विचार करत असल्याचं धंगेकर म्हणाले. पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेनं पुण्यात टेबल टेनिस स्पर्धा सुरू आहेत. त्यामध्ये 15 वर्षाखालील गटात अग्रमानांकित शौरेन सोमण याच्यासह निषाद लेले नील नवरे आणि श्रेयस माणकेश्वर यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. मुलींमध्ये अग्रमानांकित सई कुलकर्णी तसंच तृतीय मानांकित पलक जेस्वानी यांनी उपांत्य फेरीकडे आगेकूच केली आहे. पुण्यात आज सकाळपासून आकाश निरभ्र राहिलं. पुणे आणि परिसरात कमाल तापमान 37 अंश तर किमान तापमान 24.9 अंश सेल्सिअस नोंद झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.